chinimandi.com podcast.
डेली शुगर मार्केट अपडेट. आज गुरुवार 25 फेब्रुवारी 2021. डोमेस्टिक मार्केट महाराष्ट्रामध्ये असतील. साखरेचा व्यापार 3,100 ते 3,130 रुपये होता, तर एमटी साखरेचा व्यापार 3,210 रुपये ते 3,250 होता. दक्षिण कर्नाटकामध् ये असतील साखरेचा व्यापार 3,110 रुपये ते 3,125 रुपये, तर एमटी साखरेचा व्यापार 3,120 रुपये ते 3,175 रुपये होता. उत्तर प्रदेशामध्ये एमटी साखरेचा व्यापार 3,210 रुपये ते 3,220 रुपये होता. तमिळनाडूमध्ये असतील साखरेचा व्यापार 3,175 ते 3,225 रुपये होता, तर एमटी साखरेचा व्यापार 3,225 रुपये ते 3,250 रुपये होता. हे सर्व दर जीएसटी सोडून आहेत. इंटरनॅशनल मार्केट. लंडन व्हाइट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 481.10 डॉलर प्रतिटन राहिला, तर न्यूयॉर्क शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 18.17 सेंट्स होते. करन्सी आणि कमोडिटी. अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाचा व्यापार 72.531 मध्ये झाला, तर ब्रेझिलियन रियलचा व्यापार 5.43.31 मध्ये झाला. क्रूड फ्युचर्स 4,614 रुपये. क्रूड WTI 63.44 डॉलर होते. इक्विटी. सेन्सेस 257.62 अंकांनी वाढून 51,039.31 अंकावर बंद झाला, तर निफ्टी 115.35 अंकांनी वाढून 15,097.35 अंकावर बंद झाला.